प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम नरेगाची साथ दाखवेल प्रगतीची वाट. या कार्यक्रमाचे प्रायोजक नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट, त्र्यंबक रोड, सातपूर, नाशिक. फोन 2350989.
या वर्षीचं नाशिक रन 14 जानेवारी 2017 सकाळी 7:30 नेहमीप्रमाणेच रनची सुरुवात महात्मा नगर ग्राउंड वरून होईल. लहान मुलांसाठी 2.5 किलोमीटर आणि मोठ्यांसाठी 5 किलोमीटर ट्रॅकचे आयोजन आहे. तरी आपण सर्वांनी जरूर सहभागी व्हावं. नोंदणी 5 जानेवारी ते 14 जानेवारी.
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधतात प्रगती अभियानाच्या संचालिका अश्विनी कुलकर्णी.
नमस्कार. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना याविषयी माहिती घ्यायला आपण आता सुरुवात करूया. आपण ह्याला नरेगा असं म्हणायचं ठरवलेलं आहे. मुख्य म्हणजे ह्याची सुरुवातीला सांगायला हवं की ही योजना जरी असं आपण संबोधत असलो तरी हा मुळात कायदा आहे. म्हणजे ही योजना कायद्यांनी बद्ध आहे. याचाच अर्थ असा होतो की कोणतेही सरकार आले गेले तरी कायदा असल्यामुळे ही योजना कधीही बंद होणार नाही. काय देते आपल्याला ही योजना? तर आपण हे एक 4 सूत्रात समजून घेऊ शकतो. 1, मागेल त्याला किंवा तिला काम. योजना अशी सांगते की ज्यांनी काम मागितलं त्यांना काम मिळालं पाहिजे. ह्या योजनेच्या नावातच ग्रामीण आहे, त्यामुळे ही पूर्ण योजना ही फक्त ग्रामीण भागासाठी आहे. काम केव्हा मिळू शकते? मागेल तेव्हा काम. जेव्हा काम मागाल तुम्ही वर्षभरात तेव्हा तुम्हाला हे काम मिळू शकते. किती काम मिळू शकते? तर महाराष्ट्रासाठी आपण वर्षभर काम मागू शकतो. मागेल तेव्हा काम, मागेल तिला काम, मागेल त्याला काम, मागेल तितके काम. जितकं काम मागू तितकं मिळेल. जितके दिवस आपण काम करायला तयार आहोत तितके दिवस आपल्याला हे काम मिळेल. आणि हे काम केल्यानंतर आपल्याला मोबदला काय मिळणार, कसा मिळणार? तर त्याचं असं ठरलेलं आहे की आपल्याला ह्या वर्षीच्या दराप्रमाणे 192 रुपये रोज पडू शकतो. पण हा कायदा काय सांगतो की जितकं काम केलंय तितकंच आपल्याला रोज मिळू शकतो. म्हणजे जर आपण कमी काम केलं तर आपला रोज कमी होणार. आपण जर जास्त काम केलं तर आपल्याला 200 पेक्षाही जास्त रुपये मिळू शकणार. त्यामुळे ह्या मागेल तिला, मागेल तेव्हा काम, मागेल तितके काम आणि केलेल्या कामाचे दाम, असा हे आपली 4 सूत्री आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. आता पहा, आपल्या या योजनेत हमी असा पण एक शब्द आहे. कशाची बरं हमी आहे? तर ही हमी अशी आहे की जेव्हा कोणी ग्रामीण भागातलं काम मागायला जाईल तेव्हा पंचायत समिती या कार्यालयातील अधिकाऱ्यांना काम द्यावे लागेल. आपल्या ग्रामपंचायतीला गावात कामे काढावी लागतील, ही त्याची हमी आहे. म्हणजेच काम मागितल्यावर शासनाने जर काम सुरू केले नाही तर ह्या योजनेअंतर्गत आपल्याला बेकार भत्तासुद्धा देय आहे. आणि आपल्या गावात कोणती कामं निघावीत हे सुद्धा गावाने ठरवायचं आहे. म्हणजे गावात शेततळं हवं आहे का, दगडनाळाला बांध हवा आहे का, विहीर करून हवी आहे का, आपल्याला एक मोठा बंधाराच हे त्याचं गाळ काढून हवा आहे, हे गावाने आपल्या ग्रामसभेत ठरवायचं आणि ती कामं करून घ्यायची. म्हणजे एकीकडून मजुरी करून आपण कमाई करायची आणि दुसरीकडून जी कामं होतील त्यातनं गावाच्या संसाधनांची उभारणी करायची. असं दोन्ही बाजूंनी नरेगाची आपल्याला साथ मिळू शकते. आता हीच नरेगा मागील वर्षी आपल्याच नाशिक जिल्ह्यात काय काय देऊन गेली हे जर बघायचं तर काही आकडेवारी इथे बघायला मिळेल. 1, म्हणजे 18,725 कुटुंबांनी गेल्या वर्षभरात नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून काम केलेलं आहे. सरासरी पाहिली तर ह्या प्रत्येक कुटुंबाला 51 दिवस काम मिळालेलं आहे. यांनी किती कमाई केली जर सरासरी बघितली तर 9,792 रुपये कमाई केलेली आहे. तर जास्त करून जलसंधारणाची कामं झाली आहेत, रस्ते झालेले आहेत. पण एवढ्या मोठ्या नाशिक जिल्ह्यात फक्त 18,725 कुटुंबांनी का बरं कामावर यावं? तर अधिकाधिक लोकांनी कामावर यावं म्हणून हा कार्यक्रम. म्हणजे आपल्याला सगळ्यांना ह्याची माहिती मिळावी, ती माहिती घेऊन तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीपर्यंत पोचावं आणि हे काम आपल्या गावात आणावं ही अपेक्षा आहे, म्हणून हा प्रयत्न आहे.
आजच्या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला होता प्रगती अभियानाच्या संचालिका अश्विनी कुलकर्णी यांनी.
आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात नरेगाची साथ दाखवेल प्रगतीची वाट. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट, त्र्यंबक रोड, सातपूर, नाशिक. फोन 2350989.
निर्माता जयंत ठोंबरे।